साक्षी स्वयं कापड़ी गारहस्ते किल एकनाथ सदृशो सोहं लोकरतं कृतार्थ चरितं वंदे अन्येभ्यः उपासते तेपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। मागच्या मंगळवारी हा श्लोक आपण सुरू केला। ध्यान अथवा सांख्ययोग अथवा कर्मयोग या मार्गानी आपल्या स्वतःच्या ठिकाणी आत्मदर्शन करून घेणारे अशा प्रकारची एक श्रेणी सांगितल्यानंतर, प्रकार सांगितल्यानंतर भगवंतांनी त्याच्या पुढेही जाऊन मोठ्या कृपाळूपणाने ध्यानाने किंवा सांख्य म्हणजे ज्ञानाने अथवा कर्मयोगाने साधना करणं, उपासना करणं हे एकदम ज्यांना शक्य होत नाही, एकदम ज्यांना जमत नाही आणि बहुतांश मागच्या वेळेला आपण पाहिलं की ध्यानाचा अभ्यास असा अचानक कोणालाही करता येणं फारच कठीण, कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय ग्रंथांच्या आधाराने ध्यानाचा अभ्यास होईल असं संभवत नाही। जरी ध्यानावर पुस्तक असली तरी देखील स्वामीजी म्हणत असत की पोहण्याच्या संबंधी सगळ्या प्रकारे उत्तम पुस्तकं वाचून अभ्यास केला आणि टिळक टँकमध्ये उडी मारली तर तो जसा खाली तळाशी जाणार त्या ज्ञानाचा त्याला प्रत्यक्षात काही उपयोग होणार नाही पोहण्याच्या दृष्टीने, तसं ध्यानासंबंधी माहिती जरी पुष्कळ असली तरी देखील त्या माहितीचा प्रत्यक्ष ध्यानाच्या वेळेला काही उपयोग होत नाही। फार थोड्या लोकांना मर्मग्राही असं वाचन करून कदाचित ध्यान जमेल, पण वा न वा जमेलच असं नाही। तसंच ज्ञानाचा विचार देखील केवळ ग्रंथांमध्ये वाचून जर आत्मसात झाला असता असं सहसा होत नाही, सहसा असं शक्य नाही। न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः असे शब्द ऐकल्याबरोबर आपण जन्म मरण रहित आहोत, अज आहोत, नित्य आहोत, शाश्वत आहोत, फार पुरातन असे आहोत असा बोध होणं जवळपास अशक्य। फार तर बुद्धीला थोडं बहुत समजू शकेल, पण बुद्धीला समजलं म्हणजे उतरलं व्यवहारामध्ये असं होऊ शकत नाही। व्यायामाचं महत्व नाही का सगळ्यांना आपल्याला बुद्धीला पटलेलं आहे? व्यायामाचं महत्व न पटलेला कोणी नाही, पण व्यायाम किती जण करतात असं म्हटलं तर कठीण गोष्ट होईल। मसालेदार, तळकट, तेलकट, तिखट, अतिगोड असे पदार्थ आरोग्याला तितके हितकारक नाहीत हे काय आपल्याला आता पटायचं बाकी आहे? दिवाळी संपलेली आहे, दिवाळी झालेली आहे असं होऊ शकत नाही। केवळ बुद्धीला समजलं म्हणजे आचरणामध्ये आलं असं जर असतं तर कितीतरी सरळ झाल्या असत्या गोष्टी. स्वामीजी म्हणायचे की त्या सिगारेटच्या पाकिटावर लिहावं याच्याकरता केवढी मोठी चर्चा झाली आणि सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं की सिगारेट ओढणं आरोग्यास अहितकारक आहे, हानिकारक आहे. सिगारेट स्मोकिंग इज इंजरस, काय इंजुरियस टू द हेल्थ. पण डॉक्टर जेव्हा पेशंटला सल्ला देतो की भाऊसाहेब आता सिगारेट ओढू नका आणि स्वतः क्लिनिकच्या बाहेर पडल्याबरोबर सिगारेट पेटवतो, आता त्याला काय करणार? या गोष्टी केवळ बुद्धीने जर समजल्या असत्या आणि लगेच आचरणात आल्या असत्या तर मोठीच गोष्ट होती, पण तसं होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान विचाराचं देखील तसंच आहे. आणि कर्मयोग तर केवळ आज्ञांसारखा वाटतो. कर्मयोग जवळचा, अर्जुन कर्मयोगाचा अधिकारी होता, पण काय झालं त्या कर्मयोगाच्या अधिकाऱ्याचं? तो कर्मयोग सांगितल्यानंतर देखील तो परत परत विचारायला लागला की अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. जर इतका सोपा आहे हा कर्मयोग तर मग पाप कशामुळे घडतं? भगवंत म्हणाले की तुझ्याच अंतर्यामी असणाऱ्या काम आणि क्रोध याच्यामुळे घडतं. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. कसे बाजूला सारायचे आलाच की नाही प्रश्न. आत्मसंयमन योग म्हणजे काय? पापमानम प्रजही हेनम ज्ञान विज्ञान नाशनम. ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय? सगळे प्रश्न उपस्थित झालेच. कर्मयोग जरी सोपा असं म्हटलं तरी देखील सगळी कर्म मला अर्पण करून करा असं भगवंतांनी सांगितलं अशी थोडीच होणार आहेत. इंद्रियांना अर्पण होतात, विषयांकरता कर्म केली जातात. भगवंतांची कोणाला आठवण असते कर्म करताना? काय गाणं ऐकताना भगवंतांची आठवण असते? खात असताना भगवंतांची आठवण असते? ती कशी ठेवायची? म्हणून कर्मयोग देखील सोपा मुळीच नाहीये. सतत आत्मविचार अंतःकरणात बाळगा. कर्म करत असताना कसा बरं बाळगणार? जर सतत कर्माची प्रेरणा, फलप्रेरणा, फलहेतू, विकार, विषय इकडे मन ओढ घेत असताना त्याच्या विपरीत आत्मविचार कर्म करत असताना कसा बरं पक्का करणार? फळाची आशा धरू नका. कसं काय शक्य आहे? धरू नका. सामान्यतः हे विचार समजायला सुद्धा अवघड आहेत. अगदी साधे साधे प्रश्न लोक विचारतात की आम्हाला रेल्वेनी जायचं आहे तर त्यावेळेला रेल्वे आम्ही पकडायची का पकडायची नाही? फळाची आशा धरून जायचं का जायचं नाही? प्रवास करायचा आहे. कुठपासून कर्मयोग सांगायला सुरुवात करायची? काय शिकवायचं? काय त्यांना फळाची आशा धरू नका म्हणजे काय समजतं? पगाराकरता काम करायचं का कामाकरता काम करायचं? कसं काय? अवघड आहे. समजणार कसं? म्हणून कर्मयोग देखील इतका सोपा नाहीच आहे ना. विगत ज्वर होऊन कर्म करणं किंवा यज्ञ भावनेनी कर्म करणं एवढंही सोडून देऊ, विहित कर्म करणं, नियतम कुरु कर्मत्वम, नियत कर्म करणं हे सांगायला सोपं आहे. प्रत्येक वेळेला माझं कर्तव्य काय, अकर्तव्य काय हे ठरवायचं कसं? कोणी ठरवायचं? मी ठरवायचं का यांनी ठरवायचं? आणि प्रत्येक वेळेला जर यांनी ठरवायचं असेल तर यांना विचारायला मी जाणार कसा? माझा निर्णय मला घ्यायला लागेल. प्रत्येक वेळेला हे नसतील माझ्या समोर, माझ्या प्रकृतीतून निर्णय येणार. तो कर्तव्यात्मकच येईल याचा भरोसा काय? त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नाही अशा प्रकारचाच निर्णय येईल याचा भरोसा काय? अभिनिवेशच येणार नाही कर्मामध्ये याचा भरोसा काय, कसं काय शक्य आहे? म्हणून मी हे भगवंतांचं पुढचं वचनच जास्त प्रमाण मानतो माझ्या पुरतं, की अन्ये तू एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते। हे कर्म ध्यान ज्ञान हे जरी विचार म्हणून सांगितलेले असले तरी देखील ज्यांना हे तेवढे समजत नाहीत उपाय, या उपायांबद्दल जे अनभिज्ञ आहेत, एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, दुसऱ्यांकडून ऐकून मग उपासना करतात, ज्यांना माहिती आहे अशांकडून ऐकतात आणि मग उपासना करतात, ते पिचाती तरण केव, ते सुद्धा म्हणजे आधीचे तर तरुण जातातच, ध्यानानी तरुण जातात, कर्मानी तरुण जातात, ज्ञान विचारांनी तरुण जातात, जे जात असतील ते जावत जातातच, पण सुरक्षित मार्ग कोणता? अन्ये तू एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, ज्यांना माहिती आहे, ज्यांना अनुभव आहे, ज्यांनी ते प्राप्त करून घेतलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं ऐकून आपण उपासना करणं हा सुरक्षित मार्ग आहे। असे जे अन्य आहेत त्यांच्याकडून ऐकणं ही पहिली गोष्ट, मग उपासना करणं ही दुसरी गोष्ट। महापुरुषांचं आज्ञापालन करणं ही महत्वाची गोष्ट आहे, त्यांचं ऐकणं म्हणजे त्यांची आज्ञापालन करणं देखील आहेच, नुसतं ऐकणं नव्हे। नुसतं काय ऐकणार आणि नुसतं ऐकून उपयोग कोणाला होतो? काही कोणाला उपयोग होत नाही। सोनोपंत असं म्हणत असत की प्रवचन झाल्यानंतर लोक मोठ्या भक्तिभावानी पाया पडतात, कीर्तन झाल्यानंतर भक्तिभावानी पाया पडतात। एकदा मी एकाला विचारलं की कशा करता बाबा पाया पडतोस, तेव्हा तो म्हणाला की तुम्ही इतका वेळ खटपट करून जे ज्ञान आमच्या डोक्यात कोंबलं ते परत तुमच्या चरणांवर ठेवण्यासाठी पाया पडतो, तुमचं तुम्हाला ते लख लाभ हो। त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही करायचा, ते ऐकलं ते कशा करता ऐकलं, तुमच्याकडून ऐकलेलं आपलं तुम्हाला परत दिलं म्हणजे आपण मोकळेपणाने घरी गेलेलं बरं, अशा करता का श्रवण करायचं आहे? श्रवण करायचं आहे खरंच, व्याख्यानांची किती हौस असते। एक संस्था म्हणून आपल्या मंडळाला किती पत्र येत असतात की मी माझं नाव अमुक अमुक, मी व्याख्यानं करत असतो, माझे एवढे एवढे विषय तयार आहेत, तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा येऊन मी तुमच्या मंडळामध्ये व्याख्यान देऊ इच्छितो, मला तुम्ही कळवाल अशी आशा आहे। कशा करता तुम्ही येऊन व्याख्यान देणार? त्याच श्रोत्यांबरोबर जे तुमचं ऐकायला बांधील आहेत अशांसमोर सांगायला पाहिजे। मला परवा कोणीतरी म्हटलं की कुठं परगावी लग्न होतं तर तुम्ही काही करून या, 2-3 हजार समाज जमणार आहे आणि थोडं एक 10 मिनिटं जरा प्रवचन वगैरे करा। लग्नात प्रवचन, लग्नात 2 शब्द हिताचे, कोण ऐकण्यासाठी उत्सुक आहे? जिथं सांगितलं जातं तिथं घेऊन या, लग्नामध्ये जाऊन सांगायचं, वेगळ्या कारणाकरता लोक आलेले असतात, वेगळ्या मनस्थितीमध्ये असतात, ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये कोण असतं तिथं, कशाकरता सांगायचं असतं? म्हणून ज्यांची ऐकण्याची मनस्थिती आहे त्यांच्या समोर सांगायचं। शास्त्र तर असं सांगतं की ना पृष्ठः कस्यचित् ब्रूयात्, विचारल्याशिवाय खरं म्हणजे सांगूच नाहीये, जर विचारलं तरच सांगावं नाही तर सांगू नये। कारण विचार तो आहे, याचा अर्थ असा आहे की त्याला उत्कंठा आहे, उत्सुकता आहे. विचार तो आहे याचा अर्थ असा आहे की त्याला आपल्या जीवनामध्ये या ऐकण्यापासून काही उपयोग करण्याची इच्छा आहे, म्हणून तो विचारतो आहे. म्हणून महापुरुषांचं श्रवण, महापुरुषांकडून होणारं श्रवण हे आज्ञेसारखं करावं. आणि अशा करता आज्ञेसारखं करावं की श्रुती आणि स्मृती, विशेष करून श्रुती, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा याला धरून ते बोलत असतात. स्वतःच्या मनचं काही बोलत नसतात. प्रवचन याचा अर्थ पूर्वी जे वचन सांगितलेलं आहे तेच वचन बोलणं म्हणजे प्रवचन, आपलं स्वतःचं काही नाही. चर्चिलना मी असं ऐकलं की कोणीतरी एक ग्रंथ दिला भेट, स्वतःनी निर्माण केलेला, आणि त्यांनी असं हे केलं की या ग्रंथाबद्दल अभिप्राय तुम्ही द्यावा, हा क्रांतिकारक ग्रंथ आहे. तर चर्चिलनी असं लिहून दिलं की याच्यातली जी क्रांतिकारक वचन आहेत ती वचनं पूर्वीचीच आहेत, ती जुनीच आहेत, आणि जी नवीन वचन आहेत त्या वचनांनी क्रांती वगैरे होईल असं मला काही वाटत नाही, असं चर्चिलनी रिमार्क लिहून दिला. पूर्वी प्रयोग झालेले आहेत ना, त्या प्रयोगातून जे सिद्ध झालेलं आहे तर ते सिद्ध झालेलं पुढे पोचवणारा तो प्रवचनकार आपल्या मनचं नाही, आणि ते आज्ञा म्हणून अशा करता ऐकायचं की ते वचन हे ज्ञानेश्वर महाराजांचं वचन असतं, भगवंतांचं वचन असतं, संतांचं वचन असतं, अशा करता म्हणून आज्ञा या स्वरूपामध्ये ते ऐकायचं असतं. अशा भावनेनी जो श्रवण करतो त्याला श्रवणापासून लाभ होतो. श्रवण करत असताना मनामध्ये अन्य कोणतेही विचार नकोत, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. एकल अवधान, एकविध अवधान द्या, तुम्हाला सर्व सुख म्हणजे आत्मसुख मिळेल, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे मी प्रतिज्ञेवर सांगतो, उघडपणाने सांगतो, हे एकविध अवधान देता येत नाही. वाक्य कानावर पडत असताना तुम्ही ज्याला मान डोलावता, तर अशा करता डोलवत नाही की मी म्हणतो ते तुम्हाला पटलेलं असतं, अशा करता डोलवता की तुमच्याही मनात तेच असतं म्हणून तुम्ही मान डोलावता. आणि जेव्हा तुम्ही स्तब्ध बसता अथवा किंचित नकार असतो तेव्हा मी बोलतो ते चूक असतं म्हणून नकार नसतो, तर तुमच्या मनात ते तसं नसतं म्हणून नकार असतो. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ऐकणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. हे अडथळे बाजूला सारणं हा अभ्यास आहे. श्रवण हा खरं म्हणजे बालवाडीपासून चालत आलेला अभ्यास आहे. तो जो नीट करतो, जर ऐकलं आणि चांगलं ऐकलं, हुशार विद्यार्थी वर्गात जेव्हा उत्तम शिक्षक शिकवत असतानाच 80% शिकलेला असतो, आणि ज्याचं बाहेर कुठेतरी खिडकीतून लक्ष आहे, शाळेचं एवढं मोठं भलं मोठं मैदान आणि एक कुत्रं या टोकापासून ग्राउंडच्या ग्राउंड ओलांडत ओलांडत त्या टोकापर्यंत चाललेलं आहे आणि आपला बघतोय चाललंय कुत्र, आणि वर्गात शिकवलं जात आहे, या श्रवणाने काय होणार आहे? म्हणून जे एकविध अवधान आहे ते एकविध अवधान अतिशय महत्वाचं आहे. मग बाहेर असलेल्या कुत्र्याकडे तरी तुम्ही पाहाल व्यक्तीकडे तरी पाहाल किंवा मनात असलेल्या व्यक्तीचा तरी विचार कराल। ते श्रवण नाही घडू शकत, त्यावेळेला श्रवण नसतं, त्यावेळेला तुमचं मन आणि कुठेतरी संलग्न असतं। मन एकदेशी आहे, एकदेशी असल्यामुळे एका वेळेला एकाच ठिकाणी राहतं। जर त्याला अनेक कुठेतरी लावलं तर ते श्रवणाच्या ठिकाणी राहत नाही, म्हणून एकविध श्रवण एकविध अवधान हे जास्त महत्वाचं राहतं। महापुरुषांकडून केलेल्या श्रवणामुळे आपल्या ठिकाणी असणाऱ्या विकारांचा देखील नाश होतो। कारण त्यांचं जे सांगणं असतं ते सांगणं ज्या पातळीवरून असतं आणि ज्या विषयाच्या संबंधी असतं तिथं विषयांखेरीज विकारांखेरीज तृप्तता समाधान लाभत असतं, शांती लाभत असते, जे तुम्हाला अन्यत्र कुठेही सापडत नाही अशा प्रकारचं श्रवण आणि समाधान त्यापासून महापुरुषांच्या श्रवणापासून होतं। महापुरुषांच्या कडून श्रवण केल्यामुळं भगवंताची कृपा जणू आपल्यावर होत असते, भगवंतांची कृपा दुसऱ्या कशामध्येही नसते, संतांच्या संगतीमध्येच कृपा असते, त्यांच्या शब्दांमध्येच कृपा असते, त्यांच्या श्रवणामध्येच कृपा असते। त्यामुळं त्या कृपेच्या योगाने महापुरुषांच्या श्रवणाचा तर प्रभाव पडतोच, पण महापुरुषांच्या गुणांचा देखील प्रभाव पडतो, त्यांच्या व्यक्तीचा देखील प्रभाव पडायला सुरुवात होते। शब्दांचा जसा प्रभाव पडतो तसा त्यांच्या व्यक्तीचा प्रभाव देखील पडतो। ते कसे बोलतात, कसे पाहतात, कसे चालतात, कसा विचार करतात, कसे विवेकी आहेत, कसे भक्त आहेत, याचा देखील प्रभाव श्रवण करणाऱ्या व्यक्तीवर पडत असतो। आपण देखील महापुरुषांकडे जातो आणि महापुरुषांकडून श्रवण करतो, ही गोष्ट एका परंपरेनी आणि दीर्घ काळानी परिणाम करणारी अशी असते। एका श्रवणामध्ये जे प्राप्तव्य आहे ते प्राप्त करून उठला असं फार क्वचित कोणीतरी। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं, काना वचनाची ये भेटी सरीसी चिपई किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणी एक कुजो। सद्गुरूंकडून अथवा महापुरुषांकडून तेच तू आहेस असं वचन कानावर पडल्यावर तोच मी आहे, सच्चिदानंद परमात्माच मी असा बोध घेऊन उठणारे फार थोडे। हळूहळू महापुरुषांच्या आचरणाचा प्रभाव पडतो आणि तोही इतका, म्हणजे कोणी तो किती घ्यावा आणि कोणत्या वेळेला तो राखून ठेवावा, कोणत्या वेळेला झुगारून द्यावा, हे परत तुमच्यावर अवलंबून असतं। श्रवणापेक्षा देखील रोचक अशी जर एखादी गोष्ट तुम्हाला सापडली, तुम्हाला समजा आठवडाभर केंद्र आहे पण तुम्हाला एखादी परगावी जाण्याची संधी आहे साईट सीइंग करता, तुम्ही सहज त्याग करता। तुम्हाला असं वाटतं की स्वामीजी बसलेलेच आहेत, आपण आठवड्याने आलो तरी ते आहेतच ना, ते कुठे चाललेत, कधीही त्यांच्याकडून आपण श्रवण करणारच आहोत, जरा जाऊन येऊ। एक लग्न निघायचा अवकाश, तुमचे कितीही दिवस वाया जातात। घरात एक अडचण यायचा अवकाश, तुमचे कितीही दिवस वाया जातात। एक बाळणपण होण्याचा अवकाश, ती जर व्यक्ती सोडली आणि थोड्या एक दोन सेवेत असणाऱ्या व्यक्ती सोडल्या, इतरांनी यायचं पण नाही येत। मी हे कोणाला इथं असलेल्यांना उद्देशून म्हणत नाहीये, हा सर्वसाधारणपणाने स्वभाव प्रकृती अशी असते। कधी आपण काय करत होतो आणि एकदम काय उडी मारली याचं संपूर्ण विस्मरण आणि तरी देखील महापुरुषांच्या संशयाने समाधान हवं आहे, शांती हवी आहे, श्रवणाचा चमत्कार इतरांप्रमाणे तुमच्याही जीवनामध्ये व्हावा अशी इच्छा आहे, असं होऊ नाही शकत। स्वामीजी स्वरूपानंदांकडे प्रथम जेव्हा गेले तेव्हा तिथं उतरले आणि लगेच संध्याकाळी लोकांचं सुरू झालं की गणपतीपुळं जवळ आहे, अमुक जवळ आहे, तमुक जवळ आहे, आपण कुठं कुठं जावं, काय काय पाहण्यासारखं आहे, आणि लोक जाऊनही आले। स्वरूपानंद अगदी अखेरपर्यंत सांगत असत की बाळासाहेब जे इथं आले ते कुठं गेले नाहीत असं म्हणाले। सत्पुरुषांकडे येणं आणि तिथं स्थिर होणं थोड्या थोड्या निर्माण झालेल्या तात्पुरत्या अशा गोष्टी, पण त्याच्याकरता आपण सत्पुरुषांना सोडून लगेच तिकडे जातो। रामकृष्ण म्हणत असत की एक हात कालीच्या पायाशी आहे आणि एक हात संसाराला आहे। खरं असं करायला पाहिजे की संसारातल्या हाताचं काम झालं की तोही कालीच्या पायापाशी यायला पाहिजे, पण आपलं असं होतं की संसारामध्ये अजून एका हाताची गरज आहे म्हणून कालीचा हात देखील आपण सोडतो, कालीच्या जवळ असणारा हात देखील आपण सोडून देतो। म्हणून महापुरुषांच्या सहवासाचा लाभ देखील कसा घ्यावा हे ज्यांना समजत नाही, अनेक कारणं असू शकतील, प्रकृतीची असू शकतील, सत्व रज तम याचं प्रमाण असू शकेल, निश्चयाची कमतरता असू शकेल, समजतच नाही अशी बुद्धी असू शकेल, तितकं वैराग्यच अंतःकरणात निर्माण झालं नाही ही गोष्ट असू शकेल, विवेकच नाही अशी गोष्ट असू शकेल, पण जर या सगळ्या गोष्टी एकत्रित असतील तर मात्र तो संतांकडे येतो आणि संतांकडे कायम राहतो। संतांच्या एकूण आचरणाचा विलक्षण प्रभाव त्याच्यावर पडायला सुरुवात होते। अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, याला काहीतरी प्रक्रिया आहे, त्यांचं आचरण तो पाहतो, त्याच्यामध्ये काही भव्य दिव्य आहे असं जाणवायला त्याला सुरुवात होते, त्यांचं प्रेम लाभायला सुरुवात होते त्याच्या पाठोपाठ, त्यांच्या डोळ्यांमधून, त्यांच्या स्पर्शामधून, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे असं काही घडायला लागतं, त्याला असं वाटायला लागतं की मोठ्या भाग्यवशात आपण यांच्या जवळ आलेले आहोत। सगळ्यांनाच असं वाटतं असं नाही, पण जे या कॅटेगरीत आहेत ते पी चाती तरंत्ये व मृत्युम श्रुतीपरायणा, हा तुमच्या लक्षात येईल की हेही दुर्मिळच आहेत, हे म्हणजे असेच्या असे आपण आहोतच का नाही याचा तुम्ही विचार करा। मग संतांचं आचरण भारदस्त असं त्यांचं जीवन, एकूण त्यांची निष्ठा श्रद्धा ज्ञान तपश्चर्या विवेक या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो, त्याच्या पाठोपाठ त्यांचं प्रेम मिळायला सुरुवात होते। तू माऊली हुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, याचा अनुभव यायला सुरुवात होते। त्यांच्या प्रेमामध्ये कोणतीही अपेक्षा नसते, काम नसतो, कामना नसते, काहीही हवं म्हणून त्यांचं प्रेम नसतं, आणि त्यामुळं त्यांच्याविषयीचा आदर वाढायला सुरुवात होते। त्यांच्या प्रेमामुळं त्यांच्याविषयी अतिशय आदर, आपलेपणा, जिव्हाळा असा निर्माण होतो, आणि या सगळ्या गोष्टींनी संत आवडायला सुरुवात होते. संत आवडतात आपल्याला. एखाद्या व्यक्तीचं सांगणं आपण ऐकण्यासाठी म्हणून ती व्यक्ती आवडणं गरजेचं आहे. ती व्यक्ती आपली आहे असा भाव निर्माण होणं गरजेचं आहे. त्यांच्याविषयी आवड निर्माण होते. भगवंत म्हणतात तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे. भगवंतांना पहावेसे वाटतात तर आपल्याला निश्चित पहावेसे वाटतात. ते आपला प्राणविसावा आहेत असं वाटायला सुरुवात होतं. त्यांच्या तोंडून निघणारे कोणतेही शब्द तयांचे विसाट शब्द सुखे म्हणो जाता येती वेद असं वाटायला लागतं. हे जे सहज बोलतात ते वेदतुल्य आहे असं वाटायला सुरुवात होते. त्यांचा देह सच्चिदानंद आहे असं वाटायला सुरुवात होते. त्यांची एक विशिष्ट विलक्षण मोहिनी आपल्यावर पडते. आपण ती आपल्या अंतःकरणावर ठसवू देतो. आपण भारले जातो आणि मग आपण आपले मनोभाव त्यांना अर्पायला तयार होतो. अशा मनस्थितीमध्ये संतांकडून जे श्रवण होतं ते श्रवण अतिशय लाभदायी असं होतं. जसं तेल घातलेलं आहे, वाथी आहे आणि काड्यापेटी देखील बाजूला ठेवलेली आहे अथवा दुसरी पणतीही बाजूला ठेवलेली आहे, पण त्या पणतीचा ज्योतीचा या ज्योतीला स्पर्श होण्याचा केवळ अवकाश आहे. हे काम मग श्रवणाने होतं. पण तेल आवश्यक आहे, वात आवश्यक आहे, तिथपर्यंत तयारी आवश्यक आहे. ती तयारी महापुरुषांच्या संगतीमध्ये ज्यांची घडून येते त्यांना श्रवणापासून लाभ व्हायला सुरुवात होते. आणि श्रवणापासून लाभ म्हणजे जे ऐकलेलं असतं त्याच्यावर अतिविश्वास बसतो, अतिश्रद्धा बसते. तसंच आपण जीवन जगावं अशा प्रकारची एक तीव्र प्रबळ इच्छा मनामध्ये निर्माण होते. त्या विश्वासापोटी ते सांगतील ते करण्याची तयारी होते. श्रवण मनन ते सांगतात त्याचं परिशीलन होतं, चिंतन होतं. ते सांगतात त्याच्या संबंधी आपल्याला कसं जमेल, आपल्या आड काय काय येतं हे पाहायला सुरुवात होते. अशा प्रकारे साधक अंतर्मुख होतो आणि आत वळून पाहत पाहत आतले दोष दूर सारायचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामध्ये मात्र आंतरबाह्य बदल व्हायला सुरुवात होते. मग तो त्यांचं खरं ऐकतो. जे काही ऐकतो तसं वर्तन करतो. ऐकणं म्हणजे वर्तन करणं. तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत का, याचा अर्थ तुम्ही सांगता तसं वर्तन करत नाहीत का असं असतो. तसं संत सांगतात तसं वर्तन व्हायला सुरुवात होते. अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, ते वर्तन म्हणजे उपासना असतं. ही उपासना देखील काही बसून असते, नामस्मरणासारखी, ध्यानासारखी, जपासारखी. आणि हीच उपासना काही वेळ केल्यानंतर उरलेला काळ देखील अन्य कोणत्या तरी उपासनेमध्येच घालवायचा, अशा प्रकारचा उपदेश त्यांच्याकडून आपल्याला मिळायला सुरुवात होते. मग अन्य वेळ आहे तो ज्ञान विचारात असेल, सांख्यामध्ये असेल, कर्म विचारामध्ये असेल, कर्मयोगात असेल, तशा प्रकारे आचरण घडायला सुरुवात होते. तसंच बसून करण्याची जी साधना आहे ते ध्यानेन आत्मनी पश्यंती असा जो वर शब्द आहे तशा प्रकारे ध्यानाची असू शकते अथवा नामाची असू शकते. आणि अशा उपासनेनी ऐकणारा अंतर्बाह्य बदलायला सुरुवात होते. उपासनेनी प्रत्यक्ष अनुभूती येते. ऐकणं याचा अर्थ दुसऱ्याच्या दृष्टीने केवळ पाहणं, ते पाहणं यथार्थ नाही. जसं तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन आलात आणि मोठ्या उत्साहाने एखाद्या मित्राकडे गेलात आणि सांगताय की कसे रस्ते आहेत, कसं वातावरण आहे, कशी शिस्त आहे, कसा वक्तशीरपणा आहे, कशी टापटीप आहे, कसे लोक आहेत, आणि त्याला बेताचच कळत असतं कारण त्यांनी पाहिलंय कुठं. तुम्ही पाहून आलेले असता त्यामुळे तुम्ही सांगत असता आणि त्याला समजतंय कुठं. त्याला समजण्यासाठी उपाय हाच की त्यांनीही पाहणं, त्याच्याशिवाय त्याला खरं समजत नाही. म्हणून आतापर्यंत जे महापुरुष होते त्यांच्या शब्दांवरून तो जो अंदाज घेत होता तो अंदाज उपासनेवरून आता सार्थ ठरायला सुरुवात होते, त्याचा अर्थ समजायला सुरुवात होते, त्याच्या अनुभूतीपर्यंत तो जायला सुरुवात होते. हा उपासनेचा मोठा महिमा आहे. समर्थ उपासनेला दृढ चालवावे असं म्हणतात, याचं ते कारण आहे. अगदी प्रत्यक्ष ओठाजवळ आणलेला देखील पाण्याचा प्याला कधीही कोणाचीही तहान भागू शकलेला नाही, त्याच्यासाठी एक घोटच पिऊन पाहायला लागतो तरच तहान भागली जाते. आणि ही गोष्ट उपासनेनी होते. म्हणून ऐकणं जे आहे त्याला परोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. ऐकणं ही यथार्थता नाहीये, पण ऐकण्याने तुम्ही अंदाज प्रबळ करत जाता, ऐकण्याने तुम्ही तुमचा तर्क जास्तीत जास्त जवळ न्यायला सुरुवात करता, ऐकण्याने तुम्हाला असं वाटतं की हे असं मिळेल की तसं मिळेल, आपण असं करायला पाहिजे की तसं करायला पाहिजे, तुमच्या पद्धतीने तुम्ही अंदाज बांधत असता ऐकत असताना. आणि करत असताना त्या गोष्टी अंमलात आणायचा प्रयत्न करता, आणि तो प्रयत्न करून तुमच्या जे अनुभवाचं होतं त्यामुळं ते पिचाती तरंते व मृत्युम श्रुतीपरायण, हा श्रुतीपरायण झालेले म्हणजे श्रवण करून श्रवणाने पारंगत झालेले असे, आणि उपासना करणारे असे, ते सुद्धा तरुण जातात. ते तरतातच, त्यांना तरण्याखेरीज दुसरा कोणताही मार्ग नसतो, ते बुडू शकत नाहीत. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवा बेहुरे आघवेची. जे वर ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिद आत्मानमात्मना हे जे तीन प्रकार सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे. खऱ्या अर्थाने या प्रकाराने येणे येणे प्रकारे याच 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 साधनेनी, याच उपासनेनी, ध्यानानी, कर्मांनी, ज्ञान विचाराने ते खऱ्या अर्थाने तरुण जातात. हे भवा भेऊरे आघवेची. संसाराला या साधनांची भीती वाटते. हे भवा भेऊरे आहेत. भव देखील भीतो अशी ही साधन आहेत. परी ते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे कसं जुळून घेतले बघा. मी बोलताना असं म्हटलं की या तीन प्रकारांनी, फक्त या तीन प्रकारांनी श्रवणाशिवाय होणं जवळपास अशक्य आहे असं मी म्हणालो. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत, या तीन प्रकारांनीच तरतो. पण कसा तरतो? तर मार्ग असा, परिते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाची या विश्वासे टेकती बोला. ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट अभिप्राय असा देतात की या तीन प्रकारांनीच ते तरतात, पण श्रवणाने त्यांना जायला लागतं. अशी फ्लॅट स्टेटमेंट ज्ञानेश्वर महाराज करत नाहीत की केवळ ध्यानाने कोण जातोय असं नाही म्हणत, केवळ कर्मांनी कोण गेलाय असं नाही म्हणत, ते असं जुळून घेत आहेत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की ही गोष्ट ज्या साधनांना भव देखील भीतो, संसार देखील घाबरतो, ती साधनं ते हाताळतात कशी. पहिली गोष्ट सांगतात की अभिमानू दवडुनी देशे. काय जो अभिमान आहे आपल्या स्वतःबद्दलचा तो देशोधडीला पहिला घालवतात. आपण कोणी रावसाहेब आहोत, काकासाहेब आहोत अशा पद्धतीने श्रवण नाही तुम्ही करू शकत. आपल्याला श्रवणाची आवश्यकता आहे, आपल्याला त्याच्यापासून हित होणार आहे या भावनेने तुम्ही येऊन बसणं आवश्यक आहे. सगळा अभिमान दूर सारून मग एकाचिया विश्वासे टेकती बोला. मग असा सगळा अभिमान दूर सारल्यानंतर अन्य कोणाच्या म्हणजे श्रुत्वा अन्येभ्या दुसऱ्या कोणाकडून ऐकून, म्हणून एकाचिया असा शब्द ज्ञानेश्वर महाराज वापरतात. एकाचिया विश्वासे टेकती बोला. एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात, अभिमान दूर सारतात पहिली गोष्ट. मग कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात, एकाची या विश्वासे टेकती त्या ठिकाणी थांबतात, मग तिथून हलत नाहीत, तिथं टेकून उभे राहतात त्या बोलण्याच्या ठिकाणी. हे जे एकाची या म्हटलेले आहे, कोणाकडून ऐकायचं, जे हिता हित देखती, तुमचं हित काय अहित काय हे जे पाहतात, हानी कणवा घेपती, तुमची हानी देखील आतापर्यंत तुमचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये तुम्हाला आलेले सर्व प्रकारचे हानिकारक अनुभव आपल्या अंगावर घेतात, तुम्हाला विश्वास देतात. कणवा घेपती, तुमच्याबद्दल करुणा त्यांच्या अंतःकरणामध्ये असते, कोणाकडून ऐकावं. पुसोनी शिणू हरिती, आणि ऐकायला येईपर्यंत तुम्हाला काही एक शीण आलेला असतो, शिणलेले असता. संसारोयम अतीव विचित्र हा, तो शीण तुमची विचारपूस करतात. पुसोनी शिणू हरिती, देती सुख आणि सुख देतात. तुम्ही उगीच कोणाचं ऐकत नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या बाबत घडतात त्यांचं तुम्ही ऐकता. तयांचे नि मुखे जे निघे ते तुले आदरे चांगे, ऐकोनिया आंगे मने होती. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि हरि ज्ञानोपार माउली प्रभु. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर सनातन।